कृष्णाचे अतुलनीय पराक्रम आणि त्याचा मधुर मुरली रव यांनी गोपजनांना अक्षरशः वेड लागल्यासारखं झालं होतं. ते आपला दिवसाचा कामधंदा सुद्धा विसरून गेले होते. पण गोकुळात काही जणांना मात्र हे सगळं आवडायचं नाही बरं का. ते म्हणायचे, अरे ही काही रीत झाली, कामधंदा विसरून एका पोरट्याच्या मागे तुम्ही लागताय. आणि मग एखाद्या वयस्क गवळणीला कंठ फुटायचा आणि इतरांना फारसा रस नसताना ती आपली वटवटत राहायची. अवतार म्हणा की म्हणा आणखी काही, अवतार म्हणा की म्हणा आणखी काही, या नंदसुताचे लक्षण बरवे नाही.
अवतार म्हणा की म्हणा आणखी काही, अवतार म्हणा की म्हणा आणखी काही, या नंदसुताचे लक्षण परवे रानामधला धन्य